வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே. புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர். ஸ்தானே ருஷிகேஷ தவ பிரகீர்த்தியா ஜகத் ப்ரவ்ருஷத்யனுரஜ்யதே ச ரக்ஷாம்சி பீதானி திஷோ த்ரவந்தி சர்வே நமஸ்யந்தி ச சித்த சங்காஹ. இப்பசுன் சுருஹுஞ்சே சாத் ஆட் ஸ்லோக் அக்கராவே அத்தியாய மதே அர்ஜுனாச்சா முகாத்துன் ஆலேலே அஹேத் தே आपण एकत्रित रीतीने पाहतो आहोत. या श्लोकांना विनोबांनी क्षमापन स्तोत्र असं नाव दिलेलं आहे. भगवंतांचं अद्भुत असं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये क्रमानी विस्मय आनंद पूज्य भावना भीती हे विश्वरूप अगदी त्याचं दर्शन नको अशी भावना आणि परत एकदा भगवंतांचं चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा अशा क्रमानी अर्जुनाच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या. त्याकरता अर्जुनाला विश्वरूपाचं महात्म्य कशा रीतीने भावलं ते प्रकरण ते अधिकरण आपण या श्लोकांच्या निमित्ताने पाहणार आहोत. पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम असे भाव स्वैरपणाने याच्यामध्ये व्यक्त झाले. आणि हे पाहण्यासाठी अर्जुनाच्या चित्तामध्ये विश्वरूप दर्शनानी उठलेले भाव आपण थोडक्यात पाहायला सुरुवात केलेली होती. अगदी 11व्या अध्यायाचा थोडक्यात आढावा अशा पद्धतीने मी तुम्हाला अशा करता हे लक्षात आणून देतो आहे की शेवटचं प्रवचन झालेलं होतं रविवारचं, त्याला एक महिना होऊन गेला. मध्यंतरी चौथा रविवार पाचवा रविवार असल्यामुळे लेडी रमाबाई सभागृहात आपला कार्यक्रम झाला, मग पहिला रविवार आपला मोठा कार्यक्रम झाला, त्याच्या पुढच्या रविवारी देखील सुट्टी होती. अशा प्रकारे तीन रविवार मध्ये गेल्यामुळं अर्थात त्याच्या पुढचा म्हणजे चौथा रविवार म्हणजे एक महिन्यानी आपण जवळपास इथं एकत्र आलो. आपले जे मोठे कार्यक्रम आहेत अथवा मोठे उत्सव आहेत ते एका उत्साहासाठी म्हणून आपण साजरे करतो, त्याच्या मागे दुसरी तिसरी कुठलीही भूमिका नाही. केवळ जसं काही काळ चालल्यानंतर आपण किती अंतर चाललो मागे वळून पाहावं आणि त्या चालण्याचं देखील जरा समाधान व्हावं. तुम्ही जर कधी डोंगर चढून गेला असाल तर थोड्या वेळाने थांबला असाल आणि मागे वळून पाहिलं असेल आणि आश्चर्य केलं असेल की आपण किती उंच आलो. अजून खूप उंच जायचं आहे हे माहीत आहे, तरी देखील या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार आपण हे उत्सव करत असतो. या मागं वळून पाहण्याला पुढे चालण्याच्या दृष्टीने विशेष महत्व काही नसतं, कारण पुढे चालणं बाकी असतंच आणि ते चालायचं असतंच. पण किती अंतर चालून आलो किंवा चढून आलो हे जर समजलं तर एक आनंद होतो. असा आनंद या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना मिळत असतो. अंतरंगतेच्या दृष्टीने उत्सवामध्ये काहीही अर्थ नाही. अंतरंगतेच्या दृष्टीने जर महत्व असेल तर अशा नियमित कार्यक्रमांनाच अधिक महत्व आहे, कारण या कार्यक्रमांमधून खरं तर आपली मनोवृत्ती चित्तवृत्ती घडते, आपल्या भावना निश्चित होतात, सुसंस्कारित होतात, आपला निश्चय पक्का होतो. या महिन्यामध्ये आपण स्मरण ही मध्यवर्ती कल्पना घेतलेली आहे आणि हे स्मरण याचा अर्थ सोहम स्मरण असं आपण म्हटलेलं आहे. आपल्या रोजच्या केंद्रांमधून हे सोहम स्मरण आणि त्याच्याबद्दलच सांगितलं जातं, बाराही महिने सांगितलं जातं. तो परमात्मा काय आहे, कसा आहे, केवढा आहे, तो कसा दिसेल, तो माझ्या इंद्रियांना भासेल का, याचा कशाचाही विचार न करता तो अव्यक्त अचिंत्य अक्षर सच्चिदानंद जन्म मरण रहित परमात्माच मी आहे अशी भावना केल्यामुळे देखील पवित्रता येते. ही भावना करायची कशी, ज्याचं स्वरूप आपल्याला माहिती नाही, तो मी आहे असं म्हणण्यात तरी अर्थ काय. जर तो काय हे कळलं तर तो मी आहे असं म्हणण्यामध्ये अर्थ आहे. आपल्याला जर प्रचितीच नाही परमात्मा काय आहे आणि कसा आहे, तर तोच मी आहे असं म्हणण्यामुळे विशेष काय साधणार, केवळ शब्दच राहतील. पण तसं होत नाही, कारण शब्द हे अर्थवाहक असतात, शब्द हे संकेत दाखवतात, संकेतदर्शी असतात. असं असल्यामुळं तो जन्म मरण रहित आहे, अर्थात अविनाशी आहे. तो चैतन्य रूप आहे, जाणीव रूप आहे, सुखरूप आहे, आनंद रूप आहे. असं म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे काहीतरी बोध होतो आणि तेवढा देखील पुरेसा आहे. हा जो बोध होतो त्या बोधामुळे कल्पनाच खरी, पण आपण त्या परमात्म्याबद्दल करतो, कल्पनेनी तो सापडत नाही, पण त्या कल्पनेनी आपली अंतरशुद्धी मात्र घडायला मदत होते. आणि शिक्षणाचं हेच तंत्र आहे. ज्ञान हे नंतर होतं, कुठल्याही पदार्थाचं ज्ञान हे नंतर होतं. आधी त्याच्याबद्दल श्रद्धा ठेवून शिकायला लागतं, अथवा पाठ करायला लागतं, अथवा समजून घ्यायला लागतं. या सोहम स्मरणाचं स्वरूप देखील तसंच आहे. गजानन महाराज गुप्ते असं म्हणत असत की समजलं जरी नाही तरी देखील तोच मी आहे, तोच मी आहे असं म्हणत रहा असं म्हणत असत. त्याचा धोशा लावा असं म्हणत असत. हळूहळू एवढं तर समजतं की मी देह मन बुद्धी नाही, याचा एक उपयोग व्हायला सुरुवात होते. तो मी आहे याचा अर्थ मी देह मन बुद्धी नाही हे कळतं. देह मन बुद्धीपासून अलिप्त वेगळं असं माझं स्वरूप आहे ही भावना पक्की होते. त्याच्याबरोबरच केलेल्या ध्यानाने आत्तासारख्या जेव्हा मन ही नाहीसं होतं, जेव्हा मनाचं अमन होतं, उन्मन होतं, उन्मन होतं याचा अर्थ मन शिल्लक तर राहत नाहीच पण सर्व भावनेला आपल्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेला आपण सच्चिदानंद असा बोधच होतो. मन ज्याच्यापासून निर्माण झालं त्या ठिकाणी जाऊन राहतं, परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन राहतं, मनपणाला ते मुक्त. आणि असं क्षण क्षण जरी झालं तरी देखील आपण तेच आहोत अशा प्रकारची भावना धरणं हे नंतर सोपं देखील होतं. देह मन आणि बुद्धी याचं निरपेक्ष असणारं आपलं स्वरूप ध्यानामध्ये किंचित काळ जरी अनुभवाला आलं तरी देखील त्याची शक्ती खूप मोठी ठरते. म्हणून आपली सगळी कर्म करत असताना आपण कर्म करणाऱ्या देह मन बुद्धीपासून अत्यंत वेगळे ते परमात्म स्वरूप असेच आहोत अशा प्रकारची भावना या महिन्यात आपण धरणार आहोत. आणि हाच अंतरंग परमार्थ आहे. उत्सव हे प्रगटीकरण आहे, ते करावंही लागतं. तसं करण्याची एक रीत देखील आहे म्हणून आपण करतो. त्याने एक उत्साह देखील निर्माण होतो. एक समूह जो आहे त्या समूहामध्ये आपण सर्व आहोत हा आपला समूह आहे अशी एक भावना, प्रेमाची भावना निर्माण होते. ज्याला स्वामीजी साधक विश्व असं म्हणत असत त्याचं एकत्रित दर्शन घडतं. आपण आनंद यात्रा देखील त्याच करता करतो. एका वेळेला 1000 लोक आपण आपल्याला दिसायला लागलो की आपल्याला वाटतं की आपण किती जास्त आहोत, किती मोठे झालो संख्येच्या अंगाने अर्थात. पण त्याची खरी अंतरंगता मात्र आपण प्रत्येक क्षणाला जो प्रयत्न करत राहू त्यावरच अवलंबून राहील. परम गुह्य केवळ अध्यात्म संज्ञित असं ज्ञान सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे अर्थात अनुकंपेमुळे प्राप्त होतं. सद्गुरूंचा अनुग्रह ही त्यांनी केलेली अकारण कृपा असते. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंतांजवळ हीच भावना व्यक्त करतो की परम गुह्य आणि अध्यात्मामध्ये सांगितलेलं अध्यात्म संज्ञित असं ज्ञान जे तू मला सांगितलंस, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता सांगितलंस, त्यामुळे माझा मोह नाहीसा झाला अशी कबुली या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन भगवंतांना देतो आहे. मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यस त्वया उक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. त्यामुळे माझा मोह नाहीसा झाला. मोह नाहीसा होणं याचा अर्थ आपण देह ही भावना नाहीशी होणं. शब्द देखील काही अर्थ घेऊन येतात. आपण कर्म करणारे आहोत ही भावना नाहीशी झाली तर मोह नाहीसा झाला. कर्माचं फळ मला मिळतं अशी भावना नाहीशी झाली तर मोह नाहीसा झाला. कर्म ज्या देह मन बुद्धी कडून घडतं ती देह मन बुद्धी मी नाही असा जर बोध झाला तर मोह नाहीसा झाला. मला पाप आहे, मला पुण्य आहे अशा प्रकारची पाप पुण्यात्मक भावना जर नाहीशी झाली तर मोह नाहीसा झाला. मला जन्म मरण आहे अशा प्रकारचा अबोध जर गेला मी नित्य अविनाश रूपानी आहे तर मोह नाहीसा झाला म्हणायचा. पण अर्जुन भगवंतांना अशी विलक्षण कबुली देतो आहे खरी की माझा मोह नाहीसा झाला, तुझं महात्म्य सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी भरून राहिलेलं असं तुझं महात्म्य तुझ्याच मुखातून मी ऐकलं आणि ते तसंच आहे असं मला लक्षात आलं. आता हे महात्म्य सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी जसं भरून राहिलेलं आहे आणि तसंच आहे अशी माझी श्रद्धा आहे, ते मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. आणि पुढे असं म्हणायला लागला की जर मला ते पाहणं शक्य आहे, मला ते दाखवणं शक्य आहे आणि मी पाहणं शक्य आहे असं तुला वाटत असेल, मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुमिति प्रभो, हे माझ्याकडून पाहिलं जाईल असं तुला वाटत असेल तर योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानमव्ययम. तर हे योगेश्वर श्रीकृष्णा अव्यक्त अचिंत्य अक्षर अशा परमात्मा स्वरूपापासून जगत निर्माण होण्यापर्यंत घडलेली सर्व क्रिया म्हणजे भगवंतांच्या अंगानी योग आहे आणि जड जगत हे सत्य आणि देह सत्य असं वाटत असताना तिथपासून ते अक्षर अव्यक्त परमात्मतत्व मी अशा प्रकारे जाणणं ही जीवाच्या अंगानी योगाची कला आहे. या दोन्ही कलेमध्ये जो प्रवीण आहे पारंगत आहे जो अक्षर अव्यक्त असून जगत होऊ शकतो आणि जगत सत्य असं म्हणणाऱ्याला जो अक्षर अव्यक्त करू शकतो तो योगेश्वर सर्व योग संपादन असणारा असा ईश्वर असा तू आहेस. त्यामुळे मला दाखवणं तुला शक्य असेल तर आणि मी पाहणं मला पाहायला समर्थ करणं तुला शक्य असेल तर तू जर योगेश्वर आहेस तर तुला ते शक्य असायला हवं अशा अर्थाने अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला तर तू मला हे दाखव. आणि असं अर्जुनाने म्हटल्यानंतर भगवंत लगेच म्हणायला लागले की पहा पश्यमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः शेकडो सहस्रावधी अशा रूपाने तू मला पहा. आता या क्षणात विश्वरूप उपलब्ध आहेच, त्यामुळे भगवंत जेव्हा म्हणाले पहा तेव्हा पाहण्याची शक्ती असेल तर पहा असाच अर्थ आहे. कारण विश्वरूप हे निर्माण करून दाखवलेलं नाहीये, विश्वरूप हे अस्तित्वात आहेच तिथल्या तिथंच आहे, तू पहा असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी अनेक आदित्य रुद्र अश्विनी मरुत अनेक अदृष्ट पूर्वाणी पूर्वी कधीही तू नाही पाहिलेलं नसशील असं आश्चर्यजनक सगळं पहा असं भगवंत म्हणायला लागले. थोड्या वेळाने भगवंतांच्या असं लक्षात आलं की हा पाहू शकत नाहीये, म्हणून भगवंत म्हणाले की जर तू तुझ्या स्वचक्षूंनी पाहू शकत नसशील तर दिव्यम ददामि ते चक्षुः, तर मी तुला दिव्य चक्षु प्रदान करतो आणि त्या चक्षूंच्या योगाने तू माझं ऐश्वर्ययुक्त योग ऐश्वर्ययुक्त असं रूप पहा. भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, याचा अर्थ अर्जुनाच्या जाणीवेला सर्वत्र पाहायला समर्थ केलं. माझी जाणीव डोळ्याच्या अंगानी पाहते, शरीरामध्ये डोळे एका ठिकाणी बसवलेले आहेत, त्यामुळे तिथूनच फक्त माझी जाणीव पाहते. जाणीव जरी पाहत असली तरी पाहण्याचं जे इंद्रिय आहे ते विशिष्ट ठिकाणी आहे, त्यामुळे तिथूनच फक्त मला पाहता येतं. पण लक्षात घ्यायला पाहिजे की डोळे हे इंद्रिय आहेत आणि त्याच्या माध्यमातून पाहणारा वेगळा आहे, तो पाहतो आहे. त्याला जसं डोळ्याच्या अंगाने पाहता येतं तसं स्पर्शाच्या अंगाने स्पर्श ज्ञान देखील होतं. अशा प्रकारे विविध प्रकारचे पंचविध विषय कसे सेवन करायचे जाणीवेला माहीत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये ती घटना घडते. आपल्याकडे परमात्मा पाहण्याचं इंद्रिय नाहीये. परमात्मा पाहण्याचं कोणतं इंद्रिय असू शकत नाही. जर समर्पण संपूर्णपणाने घडलं तर त्या समर्पणामध्ये जाणीवच परमात्मा होऊन जाते. अर्जुनाच्या बाबत ते घडलं. तसंच इंद्रिय जे पाहतात ते एका वेळेला एका बाजूनी पाहतात, पण अर्जुन एकाच वेळेला पुढेही पाहू शकला, वरही पाहू शकला, खालीही पाहू शकला, मागही पाहू शकला, बाजूलाही पाहू शकला, दहाही दिशांना अर्जुन एका वेळेला पाहू शकला. तसंच अर्जुनाला झालेल्या या दर्शनाचं स्वरूप असं होतं की अर्जुन सूक्ष्म देखील स्पष्टपणाने पाहू शकला आणि खूप दूरचं आहे तेही स्पष्टपणाने पाहू शकला. आपल्याला सूक्ष्म तर अजिबात दिसत नाही, त्याच्याकरता सूक्ष्म दर्शक यंत्र पाहिजे. इथं आहे बरीच सृष्टी पण ती आपल्या डोळ्याला दिसत नाही. ती जर दिसायला लागेल तर सगळा आयामच बदलून जाईल. तशा प्रकारे अर्जुन पाहायला लागला. अर्जुनाची अशा प्रकारे पाहण्याची क्षमता भगवंतांच्या कृपेमुळे निर्माण झाली आणि संजय त्याचं वर्णन करायला लागला. मी तुला दिव्य चक्षु देतो असं म्हणून महायोगेश्वर अशा हरिनी त्याला दिव्य दृष्टी दिली आणि अर्जुन दिव्य असं विश्वरूप पाहू लागला. त्याचं संजयाने प्रथम वर्णन केलं. गंमत अशी घडली की अर्जुनाने जसं पाहिलं तसं अर्जुनाने जे पाहिलं ते संजयाला आपोआपच दिसलं. व्यासांच्या कृपेमुळे व्यासांच्या प्रसादामुळे संजयाला ते झालं. भगवंतांच्या प्रसादामुळे अर्जुनाला ते दिसलं. त्यामुळे संजयाने प्रथम त्या विश्वरूपाचं वर्णन केलं. अनेक वक्त्र नयनम, अनेक मुख, अनेक नयन, अनेकाद्भुत दर्शनम. आणि मग आपण काय पाहतो? आपण देखील, मी देखील अनेक मुख पाहतो आहे, आता अनेक नयन पाहतो आहे. अनेक प्रकारे अद्भुत दर्शन मी देखील घेतो आहे, पण हे परमात्म्याचं आहे असं ज्ञान मला नाहीये. अर्जुनाला झालेल्या दर्शनामध्ये हा परमात्मा आपण पाहतो आहोत या रूपानी असं ज्ञान अर्जुनाला आणि त्या ज्ञानासकट अर्जुन पाहत होता. नाहीतर अनेक मुख काही आपण पाहिली नाहीयेत, अनेक नयन काय आपण पाहिले नाहीयेत, पण त्या बोधासकट अर्जुन पाहायला लागला. अनेक दिव्याभरणम दिव्यान एको दतायुधम, अत्यंत दिव्य अशी आयुध अर्जुन पाहायला लागला. दिव्य माल्यांबर बरधरम दिव्य गंधानुलेपनम, संजयानी केलेलं जे वर्णन आहे ते सौम्य आहे. मला जे सांगायचं आहे ते मी सांगतो आहे तुम्हाला की विश्वरूप दर्शन अर्जुनाला अर्जुनाच्या तऱ्हेनी झालं, संजयाला देखील झालं संजयाच्या तऱ्हेनी. ते संजयांनी वर्णन केलेलं आहे. अत्यंत सात्विक सत्वगुणयुक्त अशा संजयाला दिव्य माला ज्यांनी धारण केलेले आहेत, दिव्य गंधाचं अनुलेपन ज्याच्या भालप्रदेशावर आहे, सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतो मुखम असं आश्चर्यकारक असं रूप संजयांनी पाहिलं. संजयांनी असं पाहिलं की दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपदुत्थिता, यदि भाहा सदृशी सास्याद भासस्तस्य महात्मना. संजयाला प्रकाश दिसला परमात्म्याचा. सहस्रावधी सूर्य जर एका वेळेला आकाशात प्रदीप्त झाले, यदि भाहा तर जशी प्रभा पडेल, जसा प्रकाश निर्माण होईल, सदृशी सास्याद त्या प्रकारे प्रकाश, भासस्तस्य महात्मनहा त्या महात्म्याचा विश्वरूपाचा तशा प्रकारचा प्रकाश संजयांनी पाहिला. एकाच विश्वरूपामध्ये सर्व जगत भरलेलं संजयांनी पाहिलं. म्हणजे एकत्वाच्या बोधाने संजयांनी ते विश्वरूप पाहिलं आणि प्रविभक्तम अनेकधा, आणि ते देखील वेगळं वेगळंही पाहिलं, अनेक स्वरूपात देखील पाहिलं. अपश्यत देव देवस्य शरीरे पांडवस्तदा, आणि संजयांनी असं पाहिलं की अर्जुन पाहतो आहे. अर्जुन काय पाहतो आहे ते संजयाला माहित नाही, पण संजयांनी असं पाहिलं, पण संजयांनी हे पाहिलं की हे अशा प्रकारचं रूप पाहून, स्वरूप पाहून अर्जुन विस्मयचकित झाला. अर्जुन अत्यंत आनंदित झाला. अर्जुनाचं सगळं अंग पुलकित झालं. अर्जुनानी मस्तक वाकून प्रणाम केला. अर्जुनानी हात जोडले आणि अर्जुन बोलला असं संजय म्हणायला लागला. ततस्त विस्मया विष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवम. शिरसा प्रणम्य केलं, नमस्कार केला, पण शिरसा शिर झुकून नमस्कार केला. प्रणम्य शिरसा देवम कृतांजलीर भाषत असा वाकला. हे संजयांनी पाहिलं असं संजय वर्णन करतो आहे. शिरसा प्रणम्य, पार मस्तक वाकून त्यांनी नमस्कार केला, हात जोडले आणि बोलला. काय बोलला त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कसं बोलला? तेथ एक विश्व एक आपण, एक विश्व आहे आणि एक आपण आहोत. ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण, असं थोडं बहुत जे दुजेपण शिल्लक राहिलेलं होतं की आपण विश्वरूप पाहतो आहोत, एक विश्वरूप आहे आणि एक आपण आहोत. तेही आठवणी गेले अंतःकरण विराले सहसा. आतू आनंदा चेहरे जाहले, आत आनंद जागृत झाला, आनंदाला जागृती आली. बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले, त्याच वेळेला बाहेर गात्रांचं अवयवांचं सगळं बळ पार नाहीस झालं. आपादपा गुंतले पुलकांचले, आपाद म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून ते मस्तकापर्यंत, आपादपा गुंतले पुलकांचले, त्या ठिकाणी रोमांच उभे राहिले. वार्षीये प्रथम दशे ओहळलेल्या शैलांचे सर्वांग जैसे. पहिला वर्षा काळ जेव्हा असतो तेव्हा पहिले एक दोन चार पाऊस पडतात तेव्हा वार्षिके प्रथम दशे शैलांचे सर्वांग पर्वतांचे सर्वांग त्याच्यावरून ओहळ निघून जायला सुरुवात होते. ओहळलिया शैलांचे सर्वांग जैसे विरूढे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले. अंग पुलकित झालं त्याच्या रोमांच आले. पण ते रोमांच कसे आले तर प्रथम पाऊस पडून गेल्यानंतर पर्वतांचं सर्वांग जसं त्याच्यावरून पाणी ओघळून गेल्यानंतर बारीक बारीक कोमल अशा अंकुलांनी विरूढत भरून येत कशा प्रकारचे रोमांच अर्जुनाच्या आपाद निर्माण झाले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांत जसा द्रावोधरी पाझरायला लागतो तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया. तशा प्रकारे धर्मबिंदू आणि स्वेद कणिका सर्व शरीरावर दाटून आले. माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळ कळिका जेवी आंधोळे. भ्रमर समुदायामध्ये वेढलेली अशी कमल कलिका कमळाची कळी जळावरी जेवी आंधोळे जशी हलत राहते पाण्यावर तेवी आतुलिया सुखोर मींचे नी बळे बाहेरी कापे. तसं आत ज्या सुख उर्मी निर्माण झालेल्या होत्या त्यामुळं बाहेर एक प्रकारे कंप शरीराला निर्माण झालेला होता. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे उकलता कापुराचे नि कोंदाटे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. कर्पूर कर्दळी ज्या कर्दळीतून कापूर निर्माण होतो ती कर्पूर कर्दळी तिची गर्भपुट सोपत एका पाठोपाठ काढून घेताना आत भरलेला कापूर कोंदाटलेला कापूर त्याचे कण जसे बाहेर टपटप गळावेत पडावेत तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. त्याप्रकारे डोळे डोळ्यातून टपाटप थेंब पडायला लागले. उदयलेनी सुधा करे जैसा भरलाची समुद्र भरे चंद्र आकाशात उगवल्यानंतर भरलाची समुद्र भरे भरती येतच राहते भरतीच भरती समुद्राला तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. वारंवार उचंबळायला सुरुवात झाली. ऐसा सात्विकाही आठा भावा परस्परे वर्तत असे हेवा. आठही सात्विक भावांना एकमेकांना एकमेकांचा हेवा वाटावा अशा प्रकारे वर्तन सुरू झालं. तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली. आणि असं झालं पण केवळ अष्ट सात्विक भाव निर्माण होऊन थांबलं नाही तर ब्रह्मानंद देखील अर्जुनाला प्राप्त झाला. ब्रह्मानंदाच्या राज्यावर तो जाऊन बसला. तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू देठी. या सुखाच्या अनुभवापाठी त्यांनी द्वैताचा सांभाळ केला. एक विश्वरूप एक आपण असं परत निर्माण झालं. मग उसा सौनी किरीटी वास पाहिली आणि मग दीर्घ सुस्कारा सोडला. देहबुद्धीवर आला थोडक्यात असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. बघा किती जसं घडतं तसं आपल्याबाबतही कधी ना कधीतरी असं घडलं असेल. आणि परत एकदा विश्वरूपाकडे पाहिलं. तेथ बैसला होता जिया सवा, जिकडे तोंड करून बसलेला होता. सियाची कडे मस्तक खालविला देवा. विश्वरूप तर सर्व ठिकाणी होतं, पण हा जिथं आपला बसलेला होता तिथंच मस्तक खालावलं त्यांनी. एकाच बाजूला नमस्कार करू शकतो ना. मग जोडूनी कर संपुट बरवा बोलतू असे, मग हात जोडून बोलायला लागला. इथपर्यंत संजय बोलत होता. आता अर्जुन भगवंतांना म्हणतायत की मी पाहतोय. काय पाहतोय? पश्यामी देवा स्तव देव देहे, मी सर्व देव गण तुझ्या देहाच्या ठिकाणी पाहतो आहे. सर्व प्रकारचे भूतसंघ तुझ्या ठिकाणी मी पाहतो आहे. ब्रह्मदेवाला मी तुझ्या ठिकाणी पाहतो आहे. ब्रह्माण मीशम कमलासनस्थम ऋषींच सर्वान उरगाश्च दिव्यान, सर्व ऋषी तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी दिसत आहेत. दिव्य सर्प तुझ्या ठिकाणी दिसत आहेत. आणि तोही वर्णन करायला लागला की अनेक बाहू उदर वक्र नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतोनंत रूपम. अनेक बाहू अनेक उदर अनेक वक्त्र हात अनेक नेत्र, नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. मला अंत दिसत नाही या विश्वरूपाचा, मध्य दिसत नाही, तसंच आदी दिसत नाही. इतकं ते विलक्षण विशाल आहे की त्याची सुरुवात कुठे झाली आहे कळत नाही. एकतर सर्व बाजूनी आहे, सर्व दिशांना आहे. ते कुठून सुरुवात झाले, त्याचा मध्य कुठे आहे, शेवट कुठे आहे, काही कळत नाही. ज्याचा आधी कळत नाही, ज्याचा अंत कळत नाही, आधी आणि अंत जर दिसत नसतील तर आपण जे पाहतोय त्याला मध्य समजणं देखील अयोग्यच आहे. कसं समजणार की हा मध्य आहे, त्यामुळे मला काहीच समजत नाहीये, असं अर्जुन म्हणायला लागला. किरीटिनम गदिनम चक्रिणंच तेजो राशीम सर्वतो दीप्तिमंतम. बघा, संजयाच्या वर्णनामध्ये संजयांनी प्रथम अनेक मुख अनेक नयन पाहिले, तसं अर्जुनानेही पाहिले. पण संजयांनी त्याच्यानंतर दिव्य माल्यांबरधरम दिव्य गंधानुलेपनम असं विश्वरूप पाहिलं. तर अर्जुन काय पाहतोय बघा. अर्जुन म्हणतोय की किरीटिनम गदिनम चक्रिणंच, क्षत्रिय होता अर्जुन. असं म्हणतोय की मी गदा चक्र मुकुट तेजो राशीं सर्वतो दीप्तिमंतम, सर्व तेजो राशींनी सर्व ठिकाणी प्रकाशित झालेला, ज्याच्या हातात गदा आहे चक्र आहेत. पश्यामि त्वाम दुर्निरीक्षम समंतात दीप्तानलार्क द्युतिम प्रमेयम. कुठल्याही प्रमाणाचा विषय नसलेलं, पाहण्यास अत्यंत कठीण सर्व बाजूनी दिसणार असं रूप मी पाहतो आहे. अर्जुन म्हणायला लागला की तूच अक्षर आहेस, त्वमक्षरम परमम वेदितव्यम. परम अक्षर तूच आहेस असं मी जाणलं. त्वमस्य विश्वस्य परम निधानम, आणि तूच या विश्वाचा परम आश्रय आहेस. त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्ता, शाश्वत धर्माचा रक्षिता तूच आहेस. सनातनस्त्वं पुरुषो मतो मे, आणि तू अत्यंत सनातन आहेस. अनादि मध्यांत मनंत वीर्यम अनंत बाहुम शशि सूर्य नेत्रम पश्यामि त्वाम दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतम। स्वतःच्या तेजानी सर्व विश्वाला प्रकाश देणारा अशा अशा प्रकारचं रूप पाहिल्यानंतर अर्जुनाला त्याच्या पाठोपाठ भगवंतांचं उग्र रूप पाहायला दिसायला लागलं। या विश्वरूप दर्शनाबद्दल अनेक महात्म्यांचे किंवा जाणकारांची अनेक मत आहेत। त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अर्जुनानी शस्त्र वगैरे पाहिली आणि मग नंतर संहार पाहिला। संजयानी दिव्य माल्यांबर धरम वगैरे पाहिलं, मग ऋषी वगैरे सिद्ध संघ असे पाहिले। विश्वरूप देखील तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला नंतर नंतर दिसतं। शस्त्राचे परिणाम नंतर दिसायला सुरुवात होतात, साधक असेल तर साधनेचे परिणाम नंतर दिसायला सुरुवात होते। सगळंच आहे तिथं, पण तुमच्या पद्धतीने तुम्ही पाहता। म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली ती भीती सुरसंघांच्या ठिकाणी निर्माण झाली असं अर्जुन पाहायला लागला। आम्ही ही त्वाम सुरसंघा विशंती केचित भीता प्रांजलयो गुणंती। घाबरून हात जोडून तुझी प्रार्थना करताना मी देवांना पाहतो आहे असं अर्जुन म्हणायला लागला। तेव्हाच अर्जुनाच्या मनात भीतीला सुरुवात झालेली होती। देवांना भीती वाटते आहे असं अर्जुन म्हणतो आहे। स्वस्ती ही उक्त्वा महर्षीर्षी सिद्ध संघा। स्वतः योद्धा आहे पण नेहमी महर्षी आणि सिद्ध संघ कल्याणाची इच्छा करतात हे त्याला माहिती आहे। म्हणून अर्जुन असं म्हणायला लागला की महर्षी आणि सिद्ध संघ अशाही स्थितीमध्ये कल्याण असो जगताचं असं म्हणत आहेत। असं मोठं सुंदर वर्णन आपल्या आपल्या मनस्थितीप्रमाणे कसं दिसतं। रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहू रूपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोका प्रव्यथितास तथा हम। मग ते लोक देव वगैरे व्यथित झाले म्हणायच्या बरोबर तो मी देखील व्यथित झालो असं म्हणायला लागला। हिंसा करत असताना जो हिंसक असतो तो सामर्थ्यवान असला तरी देखील त्याच्याही अंतःकरणात थोडी तरी भीती असतेच। युद्धाला निघालेला होता, रणांगणावर उभा होता, क्षत्रिय होता, पण ते विश्वरूप पाहून त्याला भीती वाटायला सुरुवात झाली। त्याला असं दिसायला लागलं की त्याच्या मुखामध्ये सगळे आत शिरत आहेत आणि सगळ्यांचा नाश होतो आहे। दौष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नल संनिभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास। आणि तो तू आता प्रसन्न व्हावस असं म्हणायला लागला। अर्जुनाची मानसिकता अर्जुनानी व्यक्त केलेल्या विश्वरूपामध्ये दिसते आहे। त्या मानसिकतेचं अजून एक सुंदर उदाहरण म्हणजे आम्ही च त्वाम धृतराष्ट्रस्य पुत्राहा। सगळे नाहीसे होत आहेत तर अर्जुन म्हणायला लागला की धृतराष्ट्राचे पुत्रही नाहीसे होत आहेत। सर्वे सहैवा व निपाल संघैही भीष्मो द्रोण सूतपुत्र तथासौ। भीष्म द्रोण सूतपुत्र तथा असौ आम्ही देखील, याच्याबरोबर आम्ही देखील चाललेले आहोत। सहास्मदीयै अपि योध मुख्यैही। त्या भयंकर अशा तुझ्या दाढांमध्ये सगळे चूर्ण होत आहेत, जशा नद्या समुद्राच्या मुखामध्ये जातात तसे सर्व तुझ्या मुखामध्ये जात आहेत। अशा रीतीने अर्जुन एक प्रकारे शोक करायला सुरुवात करतो। आणि म्हणायला लागतो की सांगा तुम्ही कोण आहात, आख्या ही मे को भवान उग्र रूपो, उग्र रूप धारण करणारा असा तू कोण आहेस। नमोस्तु ते देववर प्रसिद्ध विज्ञातुम इच्छामि भवंत माध्यम नहीं प्रजानामी तव प्रवृत्ति, तुझी प्रवृत्ति मला कळत नाहीये। म्हणून तत्वज्ञ असं म्हणतात की हेच विश्वरूप जेव्हा भगवंतांनी नंतर एका ऋषींना दाखवलं, काय नाव त्यांचं, नाही बर, कोण, उंत, बरोबर बरोबर, उत्तंक ऋषी, तर त्यांना अशा प्रकारे नाश दिसला नाही। उत्तंक ऋषींना जे दिव्य असं विश्वरूप दिसलं त्याच्यामध्ये सगळं दिव्य दिव्य असं दिसलं, पवित्र पवित्र असं दिसलं। अर्जुनाच्या भावनेप्रमाणे अर्जुनाला दिसलं, संजयाच्या भावनेप्रमाणे संजयाला दिसलं, उत्तंक ऋषींच्या भावनेप्रमाणे उत्तंक ऋषींना दिसलं। त्यामुळं अर्जुन म्हणायला लागला की तुझी प्रवृत्ती काय ते मला कळत नाहीये। तेव्हा भगवंत म्हणतात की मी काळच आहे, लोक क्षय प्रवृद्ध, लोकांचा क्षय करण्यासाठी वृद्धी पावलेला साक्षात काळ मी आहे। कृतेपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे येवस्थिता प्रत्यनिकेषु योद्धाः, तुझ्या वाचून हे सर्व जे योद्धे आहेत ते मात्र जाणार आहेत असं ते विश्वरूप अर्जुनाला म्हणाले। त्या विश्वरूपाला देखील आपल्याला काय करायचं आहे याचं भान आहे। काय करायचं आहे याचा अर्थ आपलं धर्मकार्य जे आहे ते धर्मकार्य पूर्ण करायचं आहे आणि अर्जुनाच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे। त्यामुळे ते विश्वरूप असं म्हणाले की तुझ्या वाचून किंवा तुमच्या वाचून सर्वजण हे जाणारे आहेत असं विश्वरूप अर्जुनाला म्हणाले। विश्वरूप अर्जुनाला अशा रीतीने म्हणाले हा अर्जुनाचाही एक भावच आहे। म्हणजे कशाही परिस्थितीत आपण राहावं, आपण मुळातच अविनाशी असल्यामुळं, जीव हा जीव ब्रह्मैव नापरः असाच असल्यामुळं, जीव हा अविनाशीच असल्यामुळं ब्रह्मस्वरूपाने आपण असावं असं कायम वाटत राहिलं तर अर्जुनाला तरी असं विश्वरूप बोलल्याचं समजलं की तुम्ही राहणार आहात। तुमच्या खेरीत हे सगळे जाणार आहेत। ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे, तेवी कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिंपुटी, म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे, मी काळूगा हे पुढे लोक संहारावया लागी वाढे, सैंघ पसरली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आघवे, मी काळ आहे आणि सगळं ग्रासण्यासाठी मी आलेलो आहे। इथं अर्जुन म्हणे कटकटा उभगेलो मागिल्या संकटा संकटा, म्हणून आळविला तव वोखटा उवाईला हा, युद्धाचं संकट नको म्हणून याला आळवलं तर हा काळहून माझ्या समोर आला असं अर्जुन मनात म्हणायला लागला असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत। देवीची कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिंपुटी, या निराशाजनक अशा बोलण्यामुळे अर्जुन खिन्न होईल, म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे, पण एक गोष्ट मात्र आहे बर का असं ते विश्वरूप अर्जुनाला म्हटलं, काय तरी आताची संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहेर, या संहारात तुम्ही पांडव सापडणार नाही असं ते विश्वरूप अर्जुनाला म्हणाल। तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। होता मरण महामारी तो मागुता सावधू, होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू झाला मग लागला बोला चित्त देऊ। आणि भगवंतांनी त्या विश्वरूपाच्या दर्शनाच्या वेळेला देखील अर्जुनाला कर्तव्याचा उपदेश केला असं पुढे आलेलं आहे। तुम्ही पांडव जाणार नाहीत असं सांगून विश्वरूप असं म्हणतं की तस्मात्वम उत्तिष्ठल यशो लभस्व, म्हणून तू उठ आणि यश प्राप्त करून घे। जित्वा शत्रुम भुंक्ष्व राज्यम समृद्धम, शत्रूंना जिंक आणि राज्याचा सुखानी उपभोग घे। मयै वैते निहता पूर्वमेव, मी या सर्वांना आधीच मारलेलं तू पाहिलेलं आहेस। निमित्त मात्रम भव सव्य साचिन, तू ईश्वराचा हत्यार बन आता उठ। तू लढतोस असा तुझ्या ठिकाणी भाव होता तर तू पाहिलंस की तू मारल्याशिवायच हे मेले, मीच यांना मारलेलं आहे, त्यामुळे आता अहंकार रहित होऊन युद्ध करणं एवढंच तुझं काम आहे आणि ते तू कर। पुरुषार्थाची पराकाष्ठा युद्धामध्ये तू कर, पण हे आधीच मेलेले आहेत हेही लक्षात घे। द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान, मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा, युद्धस्व जेतासि रणे सपत्नान। शत्रूंना तू युद्धामध्ये जिंकशील, हे द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण। आता विश्वरूप पाहत असताना अर्जुनाला बोध झालेला होता ना, पण अर्जुनाच्या मुखामध्ये तरी देखील सूतपुत्र असा शब्द आलेला आहे। बघा, मी मगाशी मी तुम्हाला असं सांगतोय की या विश्वरूप दर्शनाचे मानसिक भाव काही असले पाहिजेत। विश्वरूप दर्शन घेताना देखील कर्णाचा उल्लेख अर्जुन सूतपुत्र असा केल्याशिवाय सोडत नाहीये। वैर आहे आणि ते वैर कमी लेखतोय, आणि ते कमी लेखणं हे दर्शनाच्या वेळेला देखील चालू आहे। आणि भगवंतांच्या मुखामध्ये शब्द काय आहेत? द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं असा शब्द आहे। ते सूतपुत्र म्हणत नाहीयेत। म्हणून संजय संजयाच्या पातळीवरून दर्शन घेतो आहे, उत्तंक ऋषी उत्तंक ऋषींच्या पातळीवरून दर्शन घेते झाले, अर्जुन अर्जुनाच्या पातळीवरून विश्वरूप समजून घेतोय आणि घाबरलाय। आणि भगवंत विश्वरूप सर्वत्र कसं सम आहे, समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषोऽस्ति न प्रिया, या भावनेनी या भूमिकेतून कसे सम होऊन बोलताहेत हे या श्लोकांवरून समजतंय। मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा, द्रोणाचा पाडू न धरी भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण, कोण उपायो जयद्रथा कीजे हे न चिंतू चित्त तुझे, आणि कही आधी जे जे नावाणिगे वीर, तेही एक एक आघवे चित्रींचे सिंहाडे मानावे, जैसे बोलेनी हाते घ्यावे पुसोनिया। चित्रींचे सिंह ओल्या हातानी जसे पुसून टाकावेत, या परी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा हा आभासुगा अघवा, येर ग्रासिले मिया। या ठिकाणी असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो की खरंच माणसाचं कर्तृत्व काय, अर्जुनाचं युद्ध काय, आणि अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगताला जर सांगितलं असेल तर आपलं कर्तृत्व काय, आपलं जे यश असेल, आपला जो मान असेल, आपलं जे धन असेल, आपली जी प्रतिष्ठा असेल, त्याच्यात आपलं कर्तृत्व आहे का विश्वरूपाची इच्छा आहे। धर्म स्थापनेकरता म्हणून भगवंतांचं लीलाचरित्र झालं, आणि धर्माचं राज्य चालावं म्हणून भगवंतांनी लीला केली, तर आपण देखील धर्माला सहाय्यक व्हावं एवढंच आपलं कर्तव्य राहतं। अर्जुन प्राणपणाने लढणार आहे आणि जे आधीच मेलेले आहेत त्यांना मारणार आहे, आपण प्राणपणाने कर्म करणार आहोत आणि यश घेणार आहोत आणि समाजाची सेवा करणार आहोत. धर्मराज्याला मदतगार होणं हे काम आहे. बाकी जर असं सगळं आधीच करून ठेवलेलं असेल आणि सगळं तसंच होणार असेल तर मनुष्यांनी साधन होऊन काम करायचं. मयैव एते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. निमित्त होणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. आणि या सगळ्या गोष्टींची भावना एकवटल्यामुळे अर्जुन म्हणतो आहे की मी तुला शरण आलेलो आहे. हे जे अर्जुन म्हणतो आहे ते संजयांनी एका विशिष्ट दृष्टीने पाहिलं. संजय म्हणायला लागला की केशवाची ही वचन ऐकल्यानंतर अर्जुनाने हात जोडले आणि कृतांजली वेपमान किरीटी. तो वाकला, मुरकुंडी वळली त्याची. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम सगदगदम भीत भीत प्रणम्य. घाबरत घाबरत नमस्कार करायला लागला. हेही वर्णन फार सुंदर आहे. आणि हा एकच श्लोक झाल्याबरोबर ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेवो म्हणे. हे शब्दचित्र जी शब्दचित्र व्यासांनी निर्माण केली तसं संजयाच्या मुखातून एक शब्दचित्र निर्माण केलं. एतत् श्रुत्वा वचनम केशवस्य. विश्वरूप विश्वरूपाच्या कडून शब्द ऐकतो आहे आणि ज्या दिशेला आहे त्या दिशेला हात जोडून बसलेला अर्जुन कृतांजलीर वेपमान किरीटी हात जोडून परत पार वाकला असं संजय म्हणतो. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम. आणि वाकून त्यांनी नमस्कार केला. सगदगदम अत्यंत सद्गदित झाला. भीत भीत घाबरलेला होता आणि प्रणम्य आणि नमस्कार करत होता. मग सत्य लोकोनी गंगा जळ सुटलिया वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया. सत्य लोकातून गंगाजळ सुटल्यानंतर केवढा खळाळ निर्माण होत असेल इथं पृथ्वीपर्यंत येताना. तैसी वाचा विशाळ बोलता तया. त्या विश्वरूपाकडून असे विशाळ आवाजात शब्द आले असतील असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे पार दुमदुमून टाकतो जसे महामेघ आकाशात गर्जना करत असताना. का घुमघुमीला मंदराचळे क्षीराब्दी जैसा. तो क्षीराब्दी घुसळत असताना मंदार पर्वतांनी घुसळला जात असताना घुमघुमीला कसा नाद झाला असेल. तैसे गंभीरे महानादे. या विश्वरूपाचं बोलणं देखील कसं असेल. महानाद निर्माण झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे वाक्य विश्व कंदे बोलिले अगाधे अनंत रूपे. ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुख की भय दुणावले हे नेणो परी कापिन्नले सर्वांगतयाचे. त्याला सुख झालं का भीती वाटली हे कळत नाही पण त्याच्या सगळ्या अंगाला कंप सुटला असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. सखोलपणे वळली मोट. सगळ्या शरीराची मोट वळली त्याची. आणि तैसेची जोडीले कर संपुट आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी असा वाकला मोट. आणि आता कपाळच त्याच्या चरणांवर ठेवलं असं ज्ञानेश्वर महाराज पाहतात. टेवीची काही बोलो जाये तव गळा बुजालाची ठाई. आणि बोलायला गेला तर गळ्यातून शब्द बाहेर पडत नाहीये. हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सुखानी सुखामुळे त्याच्या ठिकाणी झालं का भयामुळे हे तुमचं तुम्ही बघा. परी तेव्हा देवाचे नि बोले अर्जुना हे ऐसे जाहले. देव बोलल्यानंतर अर्जुनाला हे असं झालं. मी या पदांवरून देखिले श्लोकींची मी श्लोकांच्या पदांवरून हे जाणला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुनी शरण जोहारुनी चरण चरणाला जोहार करून नमस्कार करून भीत भीत मग म्हणे जी आपण ऐसे बोली लेती मग म्हणे जी आपण ऐसे बोली बोली लेती मग असं म्हणतो की आपण असं म्हणालात असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रवृषत्यनुरज्जतेच रक्षांसी भीतासी दिशो द्रवंती सर्वे नमस्यंती च सिद्ध संघाहा. हा श्लोक वाचून प्रवचनाला सुरुवात केली. या श्लोकापर्यंत 35 श्लोकांचा आढावा घेत मी येऊन पोचलो. जवळपास एक तास गेला पण एका तास म्हणजे एका वेळेलाच हे काय काय नाट्य घडलं हे समजणं आवश्यक होतं. काय भाव निर्माण झाला हे समजणं आवश्यक होतं. हे दोन टप्प्यात सांगता येण्यासारखं नव्हतं म्हणून कितीतरी वेळ पुढे गेला. पण या क्षमापण स्तोत्राला पार्श्वभूमी ही अशी आहे. अर्जुन क्षमा मागायला लागला. उगीच कोणी कोणाची क्षमा मागत नाही. हे क्षमापण स्तोत्र आपण इथून पुढे पाहत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.